मत्तेचे सुवर्तमान याचा तिसरा अध्याय. बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात यहुदिया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. कारण यशया संदेष्टाच्या द्वारे त्याच्याविषयी असे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता, त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरुशलेम शहर सर्व यहुदिया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपूर्ण प्रदेश त्याच्याकडे आला. तो आपापली पापे पदरी घेत असता त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी अनेक लोकास आपल्याकडे बाप्तिस्मासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, अहो विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळाव्यास तुम्हास कुणी सावध केले? तर पश्चातापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या. आणि अब्राम तर आमचा पिता आहे असे आपसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, देव या दगडापासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे. आणि झाडाच्या मुळाशी आत्ताच कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल. मी तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी पाण्याने करत आहे, परंतु माझ्या मागून येणारा तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे, आणि त्याच्या चपला उचलून घेऊन चालण्याची देखील माझी योग्यता नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करेल व आपले गहू कोठारात साठवेन, पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकेल. यानंतर येशू गालिल प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता त्याच्याकडे आला. परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे? येशूने त्यास उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे. तेव्हा त्याने ते होऊ दिले. मग येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर येशू पाण्यातून वर आले, आणि पहा त्याच्यासाठी आकाश उघडले. तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहिले, आणि आकाशातून वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याविषयी मी फार संतुष्ट आहे.